नमस्कार. आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्त्रीकधरा नायक तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंय सरकाराच्या शेतकी खात्यान दिल्ल्या विंगड विंगड येवजण्याचो लाव घेवन शेतकऱ्यांनी आपली आर्थिक स्थिती सुदारोवपाक जाय अशें मत दिवचलचे आमदार दोतोर चंद्रकांत शेटये हांणी म्हणला. गोंय बागायतदार सहकारी संस्थेन राज्यातल्या शेतकारांक अनुदानीत दरान काजूंची कलमां दिवपाचो निर्णय घेतला. पावसाच्या दिसांनी उदकाचे पातळेंत वाड जावपाची शक्यताय आशिल्ल्यान राना खात्यान लोकांक न्हंयो आनी धबधब्यांचेर वचपाक बंदी घाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या 30 तारखेक आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशवासियांकडेन संवाद साधतले. आता खबरो विस्तारात. गोंय सरकाराच्या शेतकी खात्याच्या विंगड विंगड येवजण्यांचो लाव घेवन शेतकऱ्यांनी आपली आर्थिक स्थिती सुधारोवपाक जाय अशें मत दिवचलचे आमदार दोतोर चंद्रकांत शेटये हांणी उक्तायला. शिक्षा विजन दिवचलचे वतीन दिवचल मतदारसंघातल्या मेणकुरे आनी साळ हांगासर आयज सकाळी जाल्ल्या बियाणे आनी खत वाटप सुवाळ्यात ते उलयताले. ह्या वेळार तांचे वांगडा जिल्हो पंचायत वांगडी प्रदीप रेवळकार, आदले जिल्हो पंचायत वांगडी संजय शेटये, दोतोर दिनेश आमोणकार आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. सुमार 3 कोटी रुपया खर्चून बांदिल्ल्या नव्या मया ग्रामपंचायत इमारतीच्या वास्तूचे उक्तावण फाल्यां सोमारा 17 जूनाक जातले. ह्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सुवाळ्याक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, मुखेल सोयरे ह्या नात्यान हजर आसतले अशी म्हायती मयेचे आमदार प्रेमेन शेट हांणी दिल्या. पुराय मया मतदारसंघात फकत मया पंचायतीची ही इमारत 2 माळ्यांची आसा. इमारतीत पंचायत कार्यालय आनी 9 दुकानां आसात. पयल्या मजल्यार 800 ते 900 लोकांची वेवस्था जावपा इतले वातानुकूलीत सभाघर आसा. मयेचे आमदार प्रेमेन शेट हांच्या वाढदिसा निमतान फाल्यां मये मतदारसंघात विंगड विंगड कार्यावळींचे आयोजन केलां. आमदाराच्या वाढदिसा निमतान विंगड विंगड प्रकल्पांचे उक्तावण, नियोजित प्रकल्पांचो बुन्यादी फातर बसोवप, विद्यार्थ्यांचो भोवमान सुवाळो ह्या सारकिल्ल्यो कार्यावळी जातल्यो अशी म्हायती वाढदीस आयोजन समितीन दिल्या. गोंय बागायतदार सहकारी संस्थेन राज्यातल्या शेतकारांक अनुदानीत दरान काजूंची कलमां दिवपाचो निर्णय घेतला. ह्या खातीर शेतकऱ्यांनी गोंय बागायतदार सहकारी संस्थेकडेन संपर्क सादचो पडटलो. हे येवजणेखाला अर्द एकर जमनी खातीर उण्यात उणी 40 कलमां आनी 4 हेक्टर जमनी खातीर चडात चड 800 कलमां दितले. हे येवजणेचो लाव घेवपा खातीर शेतकारांक थारायल्ल्या स्वरुपातलो फॉर्म आनी ताच्या वांगडा अर्ज भरचो पडटलो. 1/14 जमनीचो उतारो, बँक पासबूक, आधार कार्डाची प्रत आणि 1 फोटोसहित अर्ज करप गरजेचे असतले. हे येवजणेखाला कर्मा रोयिल्ल्या उपरांत दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्सा कलमा सांबाळपा खातीर संबंधित व्यवस्थेकडल्यान अनुदानाच्या रुपांत शेतकारांक रक्कम दितले. हे येवजणेखातीरचे अर्ज गोंय बागायतदार संस्थेच्या सगळ्या फाटांनी उपलब्ध असतले. ही येवजण भारत सरकाराच्या शेतकी खात्याच्या सहकार्यान चालीक लायतले. गोंय मराठी खबराकार संघान फाल्यां सोमारा 17 तारखेक दनपारा 12 वरांचेर उत्तर गोंयचे नव्यान वेचून आयिल्ले खासदार, केंद्रीय विद्युत, नवीन आणि अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांचेकडेन भासाभास करपाची कार्यावळ आयोजित केल्या. ही कार्यावळ पाटो पणजे हांगा श्रमशक्ती भवनात गुजाच्या कार्यालयात जातली. सगळ्या पत्रकार भावांनी आनी भयणींनी हाची नोंद घेवची असो उलो गोंय मराठी पत्रकार संघाचे सचीव सुभाष नायक हांणी मारला. कवळे फोंडेच्या श्री शांतादुर्गा शिक्षण समितीन आयोजित केल्ली वर्षारंभ आणि विद्यारंभ ही कार्यावळ बुधवारा 19 जूनाक सांजेच्या 4 वरांचेर दोतोर प्रेमानंद मुकुंद कोवेलकार सभाघरात जातली. हे कार्यावळीक अध्यक्ष म्हणून शिक्षणतज्ञ प्राध्यापक रमेश सप्रे, मुखेल सोयरे म्हणून श्री शांतादुर्गा देवस्थान समितीचे अध्यक्ष त्रिलोकनाथ बोरकार, मनोज हेदे, कार्यावळीचे मुखेल मार्गदर्शक श्रीकृष्ण दादा अभ्यंकर, तसेच श्री शांतादुर्गा देवस्थान समितीचे सचिव सदानंद कोवेलकार आणि भंडारी सचिव रेगे हजर असतले. पावसाच्या दिसांनी उदकाच्या पातळेंत वाढ जावपाची शक्यताय आशिल्ल्यान लोकांचे सुरक्षेच्या नदरेन पावल म्हूण राना खात्यान संरक्षित वाठारात आशिल्ल्या न्हंयो आनी घसघशांचेर वचपाक लोकांक बंदी घाल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
प्रतिभा, आगो किदें चल्ला हाली?
काय ना गो व्हडलेशे, घर संसार आणि हो ल्हानसो उद्योग.
आवय, म्हणजे तू उद्योजिका झाली तर?
ना गो, चड व्हडली न्हय गो, ल्हानशीच.
कशें करता गो तूं हें सगळें? म्हाका तर शिवणीचें गिरायकूच मेळना.
आगो तें तर सामकें सोंपें. तुजे सेवेची जायरात आकाशवाणीचेर दी आनी मागीर पळय कशें येता तें गिरायक.
अशें म्हणटा तर वचचेंच पडलें आकाशवाणीचेर.
आकाशवाणी पणजी, आल्तिनो पणजी गोंय, फोन नंबर 2224455.
परतून एक फावट येवकार. 1978 गोंय क्रांती दीस सुवाळो मंगळारा 18 जूनाक दिसा व्हडा दबाज्यान मनयतले. सरकारी पावण्यावेल्यो कार्यावळी सकाळी जातल्यो. सकाळी 8:30 मडगांवच्या लोहिया मैदानाचेर कार्यावळीक पर्यावरण आनी कायदो मंत्री आलेक सिक्वेरा हे मुखेल सोयरे म्हूण हाजीर आसतले अशी माहिती 18 जून सुवाळो समितीन दिल्या. 18 जून 1946 ह्या दिसा मडगांवा ज्या सुवाते वयल्यान दोतोर राम मनोहर लोहिया हांणी गोंय मुक्तीचो उलो दिल्लो ते सुवातेक आयज लोहिया मैदान अशें नांव दिलां. दर वर्सा 18 जूनाक ह्या मैदानाचेर ही कार्यावळ मनयतात. ह्या दिसा शाळेंतले विद्यार्थी देशभक्तीपर गीतां सादर करतले. सांजवेळा क्रांती दिसा निमतान वेगवेगळ्यो सर्ती जातल्यो. हातूंत शालेय पावण्यावेले निबंध लेखन सर्तीचोय आस्पाव जाता अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर हांणी दिल्या. ह्या वेळार समितीचे सरचिटणीस नवनाथ खांडेपारकार, भांडारी विनायक मोर्डेकार आनी उपाध्यक्ष महेश किणी हाजीर आशिल्ले. सुवाळ्या निमतान मडगांव आनी भोवतणच्या शाळांनी 10वेचे परिक्षेत पयलो क्रमांक आयिल्ल्या विद्यार्थ्यांचो आणि 2 नगरपालिका कामगारांचो भोवमान करतले. पुलीस उप अधीक्षक संतोष देसाय आणि दामोदर महाविद्यालयाच्यो आदल्यो प्राचार्या दोतोर प्रिता माल्ल्या हांचोय भोवमान जातलो. मुखेल सोयरे म्हूण समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय, मडगांवचे आमदार दिगंबर कामत, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकार, उपाध्यक्ष बबिता नायक आणि पालिका मुखेल अधिकारी गौरी शंखवाळकर हाजीर असतले. वारसा विरांगणींचा ह्या दोतोर नारायण देसाय हांच्या पुस्तकाचो विमोचन सुवाळो 18 जूनाक सांजे 5:00 सावयवेरेच्या मदनंत सभागरात जातलो. गोंय मुक्तीसंग्रामात सावयवेरे गावाचे व्हड योगदान आसा. मुखावेले पिळगेक ह्या गौरवशाली क्रांतिकाऱ्यांची वळख जावची म्हण सावयवेरे गावात रावून गोंय मुक्तीखातीर लढो दिल्ल्या बायलांची माहिती आणि कार्य लिखित रुपात मांडपाचो यत्न ह्या पुस्तकावरवी झाला. या कार्यावळीक वेरे वागुर्मे पंचायतीच्या सरपंचा शोभा पिर्णी, लेखक तसेच पत्रकार संजय ढवळीकार, शिक्षणतज्ञ आणि पुस्तकाचे लेखक दोतोर नारायण देसाय तसेच प्रकाशक राजेंद्र देसाय हाजीर असतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 30 तारखेक आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीतल्यान देश विदेशातल्या लोकांक संबोधित करतले. प्रधानमंत्री मोदी हांचो हो मन की बात हे म्हयनाळे कार्यावळीचो 111 वांटो आनी 3रा कार्यकाळा खातीरचो पयलोच वांटो. येता त्या कार्यावळी खातीर लोकांनी आपल्यो कल्पना आनी सुचोवण्यो 1800117800 ह्या टोल फ्री क्रमांकाचेर वा नरेंद्र मोदी एप वा माय GOV उक्त्या मंचावरवी ऑनलाईन धाडपाक शकतात. ह्या महिन्याच्या 28 तारखेमेरेन कल्पना आनी सुचोवण्यो धाडपा खातीरची मुजत आसा. मन की बात कार्यावळ आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या सगळ्या चॅनलांचेर AIR न्यूज संकेतस्थळार आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपाचेर वितरित करतले. तसेच हे कार्यावळीचे AIR न्यूज, DD न्यूज, PMO आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलांचेरूय थेट प्रक्षेपण जातले. हिंदी भाषेतले कार्यावळी उपरांत रोखडेच थळाव्या भाषांतल्यान लेगीत ही कार्यावळ वितरायतले. गोंयात 18 आणि 19 जूनाक कांय वाठारांनी मध्यम ते उटंगाराच्या पावसाची शक्यताय आसा. हवामान खात्या वतीन ह्या 2 दिसां खातीर येलो अलर्ट जारी केला. गोंयात फाटल्या 24 वरांत सरासरी 14.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्या. परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंय सरकाराच्या शेतकी खात्यान दिल्ल्या विंगड विंगड येवजण्यांचो लाव घेवन शेतकऱ्यांनी आपली आर्थिक स्थिती सुधारोवपाक जाय अशें दिवचलचे आमदार दोतोर चंद्रकांत शेट्टी हांणी म्हळां. गोंय बागायतदार सहकारी संस्थेन राज्यातल्या शेतकारांक अनुदानीत दरान काजूंची कलमां दिवपाचो निर्णय घेतला. पावसाच्या दिसांनी उदकाचे पातळेंत वाड जावपाची शक्यताय आशिल्ल्यान राना खात्यान लोकांक न्हंयो आनी धबधब्यांचेर वचपाक बंदी घाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 30 तारखेक आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीतल्यान देश विदेशातल्या लोकांकडेन संवाद साधतले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.